स्तोत्रसंहिता अध्याय 19. आकाश देवाचे गौरव जाहीर करते आणि अंतराळ त्याच्या हातचे कृत्य दाखविते. दिवस दिवसाशी बोलतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करते. संभाषण नाही, बोललेले शब्दही नाही, त्यांचा आवाजही ऐकू येत नाही, तरी त्यांचे शब्द सर्व पृथ्वीवर जातात आणि त्यांचे बोलणे जगाच्या शेवटापर्यंत जाते. त्यांनी सूर्यासाठी आकाशामध्ये मंडप उभारला आहे. सूर्य नवऱ्या मुलासारखा आपल्या मांडवातून बाहेर येतो आणि सामर्थ्यवान पुरुषाप्रमाणे तो आपली धाव धावण्यात आनंद करतो. सूर्य एक क्षितिजापासून उदय होतो आणि दुसऱ्या क्षितिजापर्यंत आकाशात पार जातो. त्याच्या उष्णतेपासून कोणाचीही सुटका होत नाही. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते जीवाला पुनर्जीवित करणारे आहे. परमेश्वराचे नियम विश्वसनीय आहेत. ज्यांना अनुभव नाही त्यांना शहाणपणा देणारे आहे. परमेश्वराच्या सूचना खऱ्या आहेत, जे हृदयाला हर्षित करतात. परमेश्वराच्या कराराचे नियम शुद्ध आहेत. ते डोळे प्रकाशवणारे आहेत. परमेश्वराची भीती शुद्ध आहे, ती सर्व काळ टिकणारी आहे. परमेश्वराचे नियम खरे आहेत आणि सर्व न्याय आहेत. ते सोन्यापेक्षाही मूल्यवान आहेत. अतिउत्तम सोन्यापेक्षाही ते शुद्ध आहेत. ते मदाच्या पोळातून गळणाऱ्या मदापेक्षाही गोड आहेत. होय, त्याकडून तुझ्या सेवकाला चेतावणी मिळते. ते पाळण्याने उत्तम प्रतिफळ मिळते. आपल्या स्वतःच्या चुका कोण ओळखू शकतो? माझ्या गुप्त दोषांची मला क्षमा कर. तुझ्या सेवकाला जाणून बुजून केलेल्या पापापासून राख. ती माझ्यावर राज्य न गाजवत तेव्हा मी परिपूर्ण होईल आणि माझ्या पुष्कळ अपराधांपासून निर्दोष राहील. माझे तोंडचे शब्द आणि माझ्या हृदयाचे विचार तुझ्या समोर मान्य असोत. परमेश्वरा, तू माझा खडक आहेस. मला तारणारा तूच आहेस.